तिलपुष्पी म्हणजेच फॉक्स ग्लोव. तिलपुष्पी ही द्विवर्षायू वनस्पती सपुष्प वनस्पतींच्या प्लांटेजिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव डिजिटॅलिस पुरपुरिया हे आहे. ही वनस्पती मूळची युरोपच्या उष्ण प्रदेशातील असून आता तिचा प्रसार सर्व उष्ण प्रदेशात झालेला आहे. तिलपुष्पी हे शाकीय झुडूप असून सुमारे 2 मीटर पर्यंत उंच वाढते. पाने साधी 10 ते 35 सेंटीमीटर लांब आणि 5 ते 12 सेंटीमीटर रुंद असून लांब देठावर सर्पिलाकार रचनेत असतात. पानांवर राखाडी पांढरे मृदुरोम आणि ग्रंथियुक्त रोम असल्यामुळे पाने लोकरीसारखे दिसतात. पहिल्या वर्षी फुलांचे तुरे येतात. हे तुरे 1 ते 2 मीटर उंच असून त्यांच्या टोकाला आकर्षक घंटाकृती व जांभळी फुले येतात. फुलांच्या पाखळ्यांच्या म्हणजेच पुष्पनलिकांच्या आतील बाजूला गळत ठिपके असतात. बोंडे फुटून त्यातील अनेक बिया वाऱ्यावर पसरतात. शोभेची वनस्पती म्हणून तिलपुष्पीची लागवड करतात. तिलपुष्पी विषारी वनस्पती आहे. तिच्या पानात फुलात व बियात डिजिटॉक्सिन हे हृदय उत्तेजक असते. फुलांचे व बियांचे अतिसेवन केल्यास मनुष्याला आणि इतर प्राण्यांना ते प्राणघातक ठरू शकते. पाने खाल्ल्याने उलट्या व जुलाब होतात. तसेच अतिसेवनाने हृदय व वृक्कांची क्रिया बंद पडते. रेणवीय जीवशास्त्र या शाखेत डिजिटॉक्सिनचा वापर DNA आणि RNA रेणू ओळखण्यासाठी करतात. ही नोंद डॉ CR पाटील यांनी लिहिली आहे.